कामाला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा दृष्टिकोन बरोबर असल्याची खात्री करून घ्या. तुम्ही काय करताय यावर लक्ष केंद्रित करा आणि असे काहीही करू नका जेणेकरून तुम्ही किंवा तुमचे सहकारी धोक्यात याल. काम करण्याची तयारी असणे म्हणजे ते काम करण्याच्या पद्धतीची बरोबर माहिती असणे. तुम्हाला याची माहिती आहे का? तुम्ही त्याप्रमाणे काम करता का? तुम्ही खात्री देत नसाल तर चेक करा. तुम्हाला माहिती आहे का ते कोठे आहेत?